नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत ही जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 77वा लष्कर दिन काल सर्वत्र साजरा, संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवामुळे मराठवाड्यातली तरुणाई सिनेसाक्षर. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराच्या उत्तरात ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक सई परांजपे यांचे गौरवोद्गार. मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. आणि राजकोट क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा 304 धावांनी पराभव करत भारतीय महिला संघाचा 3-0 मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईत काल नौदलातल्या INS सूरत आणि INS निलगिरी या 2 लढाऊ जहाजांचं तसंच INS वाक्षीर या लढाऊ पाणबुडीचं जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
आज भारत पूरे विश्व और खासकर ग्लोबल साउथ में एक भरोसेमंद और जिम्मेदार साथी के रूप में पहचाना जा रहा है. भारत विस्तारवाद नहीं, भारत विकासवाद की भावना से काम करता है. भारत ने हमेशा ओपन, सिक्योर, इंक्लूसिव और प्रॉस्परस इंडो पैसिफिक रीजन का समर्थन किया है. हमारा एक समृद्ध इतिहास रहा है. अपने इतिहास से प्रेरणा लेते हुए आज का भारत दुनिया की एक मेजर मेरिटाइम पावर बन रहा है.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची सुरुवात केली, त्या शिवरायांच्या भूमीवरून नौदलाला सामर्थ्य दिलं जात असल्याचं समाधान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. सागरी क्षेत्रात गेल्या 10 वर्षात बंदर विकास, सीमावर्ती भागांमध्ये वाढता संपर्क, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम अशा योजना राबवण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आपलं सरकार नौदलासह पूर्ण सैन्यदलाला अधिक सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याला प्राधान्य देत असल्याचं सांगत यात महाराष्ट्रातल्या नियोजित वाढवण बंदराचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नौदलातले अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदन मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. 9 एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचं केंद्र, प्रस्तावित वस्तूसंग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 77वा लष्कर दिन काल साजरा झाला. 1949 तत्कालीन जनरल KM करियप्पा यांनी शेवटच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्र हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी झालेल्या गौरवगाथा या कार्यक्रमात बोलताना लष्कर दिन हा एक फक्त दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे 365 दिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या सैनिकांचा गौरव असल्याचं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या संचलनात लष्कर दलाचे सैनिक, पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या राज्य महिला पथकाचा सहभाग होता. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथल्या राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात लष्कर दिनानिमित्त हवाई दलातल्या विमानांच्या प्रतिकृती रेडिओ कंट्रोलद्वारे उडवून चित्तथरारक कवायतींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. MiG-21, जॅग्वार, Mirage 2000, MiG-29, Sukhoi-30, तेजस आणि रायफल यासह उडता मासा आणि उरी या चित्रपटात रेकी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गरुड पक्षाच्या प्रतिकृतींचा यात समावेश होता. राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे 1062 नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रँडच्या दुधाचे 680 पाऊच तसंच पिशवी पॅकिंग आणि 382 सुट्या स्वरुपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. MGM विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या सोहळ्यात यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार परांजपे यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर त्या बोलत होत्या.
आजवर मी केलेल्या कामगिरीची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा सुंदर सन्मान देऊ केला त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झाला. मराठवाड्यामधल्या रसिकांना खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे. सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुण्या मुंबईतच घडू शकतात असं नाही, असं हे या प्रकल्पाने दाखवून दिलं. मराठवाड्यामधल्या तरुणाईला सिने साक्षर केलं.
सिनेमा हा प्रेक्षकांसाठी असतो, प्रेक्षकांनीही भारतातल्या विविध चित्रपटांची माहिती जाणून घ्यावी असं आवाहन परांजपे यांनी यावेळी केलं. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, चंद्रकांत कुलकर्णी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, अभिनेत्री सीमा विश्वास, महोत्सवाचे संचालक सुनील सुखथनकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या कालिया मर्दन या प्रसिद्ध मूकपटाचं या उद्घाटन सोहळ्याआधी विशेष प्रदर्शन करण्यात आलं. येत्या 19 तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 65 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबतच 3 माहितीपट दाखवले जाणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला काल बीडच्या विशेष न्यायालयानं येत्या 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल झालेल्या सुनावणीबद्दल जिल्हा सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी अधिक माहिती दिली.
या न्यायालयात पुढे आमचं पहिलं असं म्हणणं होतं, मूळ कलम 302 आहे, त्यात कटक यांचा सहभाग आहे, त्याच्यावर आम्हाला तपास करायचा, कट केव्हा केला, कुठं केला, कशा पद्धतीने कट राबवण्यात आला, हा एक भाग. आणि दुसरा म्हणजे मोकाच्या अंतर्गत प्रॉपर्टीचे असेट्स, त्याचीच पूर्ण डिटेल चौकशी करणे आहे. या दोन्ही ग्राउंडवर आर्ग्युमेंट केल्यानंतर कोर्टाने 22 तारखेला PCR दिलेला आहे.
सुरक्षेच्या कारणामुळे कराड विरुद्धचा खटला बीड इथल्या न्यायालयात वर्ग केल्यानंतर पोलिसांनी काल कराड याला केझून बीडला आणलं आहे. सुनावणी झाल्यावर कराड याला न्यायालयाबाहेर नेताना त्यांचे समर्थक आणि विरोधक मोठ्या संख्येनं जमा झाले होते. परिस्थितीवर नियंत्रणासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. यापुढे तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्यात अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी विष्णू चाटे तसंच वाल्मिक कराड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षानं हा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं आयर्लंडचा 304 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतीय महिलांनी 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. काल झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 435 अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रतिका रावलनं 154 तर कर्णधार स्मृती मंधानानं 135 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव 32व्या षटकात अवघ्या 131 धावात संपुष्टात आला. भारताकडून दीप्ती शर्मानं 3 तर तनुजा कवरनं 2 बळी घेतले. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरू ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरू संघाचा 70-38 असा तर महिला संघानं इराणचा 116 अशा मोठ्या गुणफरकाने पराभव केला. 19 वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्यांच्या संघांनी आपापल्या राज्याचा झेंडा फडकवत संचलन केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण तसंच दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. उदगीर शहरात कावळ्यांच्या अनपेक्षित मृत्यूच्या घटनेची तातडीनं दखल घेत मृत कावळ्यांचे वैद्यकीय नमुने औंध इथल्या राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबतचा वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त होताच पुढील आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. या अनुषंगानं उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आलं आहे तसंच जिल्हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत ही जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. लष्कर दिन काल सर्वत्र साजरा, संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन. आणि मकोका अंतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.